नमस्कार, आकाशवाणी पणजीच्या प्रादेशीक खबरां विभागावरवी अक्षता बोडके तुमकां प्रादेशीक खबरो दिता. पर्यटन मळावेल्या जाळवणदारांनी सुरक्षितताय तशेंच आधुनिकतेकडेन सांगड घालपाच्या हेतान तंत्रगिन्यान आपणावप गरजेचें आसा अशें मुखेलमंत्री दोतर प्रमोद सावंत हांणी म्हणलां. ते पणजे एका शासकीय कार्यावळी वेळार उलयताले. आतांचे जग डिजिटलायझेशनाचें जालां, ताका लागून वेगवेगळ्या एपाच्या माध्यमांतल्यान कामां सोपी आनी पारदर्शक पद्दतीन जावंक शकता अशें मुखेलमंत्र्यांनी म्हणलां. हालींच एका पर्यटक टॅक्सी वेवसायिकाक सतवणूक करून मारपेट करप तशेंच टॅक्सी पळोवपाच्या घडणुकेचें प्रकरण लक्षांत घेतना टॅक्सी वेवसायी खातीर लेगीत टॅक्सी एप सुरक्षितायेचें नदरेंतल्यान म्हत्वाचें थारता अशें मुखेलमंत्र्यांनी म्हणलां.
काल जाल्लो टॅक्सी इन्सिडंट जर तुम्ही लक्षात घेतलो जाल्यार टॅक्नॉलॉजी इज ओनली द सोल्युशन. म्हणजे कालचो एखादो आमच्या टॅक्सीकार भावाक कोण तरी हांगासर येता, ताजी टॅक्सी बूक करता आणि तो त्याका घेऊन वतात आणि ताजेरूच वार करून ती टॅक्सी घेऊन वता. सपोज हे जर डिजिटलायज आशिले, एप बेज आशिले, जाल्यार पुलिसांकूय चड वेळ लागचो नाशिल्लो. त्या क्रिमिनल्साक धरपा खातीर विदीन अ शॉर्ट स्पॅन ऑफ टायम पुलीस त्याका अरेस्ट करूंक शकतलो आसले. म्हणून सातत्यात ऑल स्टेक होल्डर्स, स्पेशली इन द टुरिझम सेक्टरातल्या स्टेक होल्डर्स, आम्ही डिजिटलायझेशन इज ओनली द सोल्युशन, टेक्नॉलॉजी इज ओनली द सोल्युशन. म्हाका दिसता हांगासर आशिल्ले सगळे पब्लीक प्रोसिक्युटर्सूय मान्य करतले, कारण आमी एडवान्स टेक्नॉलॉजी जी की येता तितकी एडवान्स टेक्नॉलॉजी इम्प्लिमेंट करप, फॉलो करप हे गरजेचे आसा. म्हणून म्हाका दिसता गोंयच्या सगळ्या जणांनी जे वेगवेगळ्या टुरिझम सेक्टरात किंवा बाकीच्या सेक्टरात आसा हांच्यानी डिजिटलायझेशन आणि इनोव्हेशनांक सपोर्ट करपाची गरज आसा.
40 वर्सां पोरण्या बिल्डिंगेंतलीं सरकारी कार्यालयां फुडल्या 2 वर्सां भितर नव्या सुवातेंत स्थलांतरीत करतले, तशेंच तालुका पांवड्यावेल्या न्यायालयांच्या नुतनीकरणाचें काम लेगीत सुरू जालां. न्यायालयांक बरी साधन सुविधा दिवन न्यायवेवस्थेचें घटमूट करप तशेंच गुन्यांवकारां आड खर कारवाय करून न्याया खातीर दाद मागपी नागरिकांक तो मेळोवन दिवपाक सरकार कटिबद्ध आसा अशें मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी म्हणलां. ते पाटो पणजी BSNL बिल्डिंगेंत स्थलांतरीत कार्यालयाच्या उक्तावण सुवाळ्या वेळार उलयताले. ह्या वेळार कामकाजा खातीर लागपी लॅपटॉप मुखेलमंत्र्यांच्या हस्तुकी दिले.
बरी प्रिमायसीस जी आसा ही तांकां मेळ्ळा. आपलेली ऑफिसीस फुडल्या 2 वर्सांच्या भितर नवीन जागेन सदांच शिफ्ट करपा खातीर आमी सुरवात केल्या. ओल्ड जाल्ल्यो 40-40 वर्सां ज्या बिल्डिंगेंत फर्निचर ओल्ड जाल्ले, कामूच करूंक शकनाशिल्ले, ज्या जाग्यार ऑफिसर्स आमचे काम करूंक शकना ते लोकांक योग्य पद्दतीन न्याय दिवपाक शकनाशिल्ले. म्हणून गव्हर्नमेंट हॅज टेकन द डिसिजन टू शिफ्ट इन टू द न्यू प्रिमायसीस. सद्या BSNL बिल्डिंगेंत आमी ऑफिस शिफ्ट करता आसतना म्हाका खूब खोस भोगता. आमचे पब्लीक प्रोसिक्यूट डिपार्टमेंट्स आमी जाय त्या पद्दतीन सगळे ICT इक्विपमेंटूय तांकां जे जाय आशिल्ले ICT इक्विपमेंटूय.
रायबंदर मार्गाचेर 14 जुलय सावन रोरो फेरी बोट जातली. आयज न्हंय येरादारी मंत्री सुभाष फळदेसाय फेरयेची पळोवणी करतले. फेरयेची चांचणी येसस्वी जाल्या अशी म्हायती मंत्री सुभाष फळदेसाय हांणी दिली. रायबंदर चोडण मार्गाचेर 6 फेरीबोटी येरादारी करतात. सकाळीं आनी सांजे फेरीबोटीन बरीच गर्दी जाता. गर्दी उणी करपा खातीर ह्या मार्गाचेर रोरो फेरीबोट सुरू करपाचो निर्णय घेतला. रोरो फेरीबोट हाडून ताची चांचणी लेगीत यशस्वी जाल्या. रोरो फेरीबोटींतल्यान चड दुचाक्यो तशेंच चड गाडयो येतल्यो. रोरो फेरीबोटींत 15 कारी रावतात, तशेंच प्रवाशांक बसपाक लेगीत बांकडे आसतात. ही फेरीबोट सुरू जाले उपरांत चोडण मये रायबंदर तशेंच दिवचलच्या लोकांक मोठ्या प्रमाणांत थाकाय मेळटली. राष्ट्रीय आयकार लवा 2025 परिशद गोंयांत 12 आनी 13 जुलयाक पणजे मॅरियट हॉटेलांत जातली. लवादाच्या 94 वर्षी संस्थापक दिसा ह्या परिशदेचें आयोजन केलां, जाल्यार परिशदेक देशभरांतले आयकार मानेस्त आनी प्रतिनिधी वांटो घेतले अशी म्हायती लवादाचे निवृत्त न्यायाधीश CV भंडंग आनी दिल्ली क्षेत्राचे उपाध्यक्ष महावीर सिंग हांणी पणजेंत घेतिल्ल्या पत्रकार परिशदे वेळार ही म्हायती दिल्या. पणजे वेधशाळेच्या म्हणण्या प्रमाण आयज गोंयांत चडांत चड तापमान 31 अंश सेल्सियस आसतलो, जाल्यार उण्यांत उणो तापमान 25 अंश सेल्सियस आसतलो. राज्यांत आयज हलको ते मध्यम पावस पडपाची शक्यताय आसा. क्रिकेटांत आयज लंडनांतल्या लॉर्ड्सांत जावपी एंडरसन तेंडुलकर ट्रॉफीच्या 3रा कस लावपी क्रिकेटांत इंग्लंड आनी भारत हांच्या मदीं खेळ जातलो. भारतीय मानक वेळा प्रमाण दनपारां 3:30 वरांचेर ही मॅच सुरू जातली. आनी इतल्यान ह्यो प्रादेशीक खबरो सोंपल्यो. मुखावेलें प्रादेशीक खबरापत्र तुमकां आयज सांजे 7:20 मिनटांनी आयकूंक मेळटलें. नमस्कार.